श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलींच्या सर्व भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टीची 31वी ओवी काल घ्यायला सुरुवात केली होती, त्याचा उरलेला भाग आज आपण घेणार आहोत। ओळी होती, आपुलिया बुबुळा, दृष्टी असोनी अखम डोळा, तैसा आत्मज्ञानी दुबळा, ज्ञान रूप जो। आपल्याला दृष्टी असूनही ती दृष्टी आपल्याच बुबुळाला पाहू शकत नाही, त्याला पाहण्यासाठी त्या दृष्टीतून निघणारी रेज आहेत, किरण आहे, ती आरशाला स्पर्श करते, आरशातून परावर्तित होऊन परत आपल्याच डोळ्यात येते आणि तेव्हा आपल्याला ते बुबुळ दिसते। तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूप, ज्ञानरूप पाहण्यासाठी आत्मज्ञानी असाच कमजोर असतो, पाहू शकत नाही। पाहण्यासाठी या जगाला आरसा करावा लागेल आणि त्या जगाला आरशा करण्याची हातवटी असेल तरच त्याला आरसा करता येईल। जगाला आपण त्या सेन्समध्ये जर पाहू शकलो, सर्वत्र आत्मरूपाने पाहू शकलो, तरच ती हातवटी आपल्याला हस्तगत होईल। उरलेला भाग आज घेऊया। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। तो आत्मज्ञानी का दुबळा असतो? तो आत्मज्ञानी यासाठी दुबळा असतो की पहिलं त्याला कळत नाही की मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे। ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जे 18 लक्षणं ज्ञानेश्वरी सांगितलेली आहेत, त्या 18 लक्षणांमध्ये पहिलंच लक्षण अमानित्व आहे। अमानित्व म्हणजे त्याला मानाची अपेक्षाच नाही आहे। आणि एखाद्याला ज्ञान झालं असेल ना, एखाद्याला जो स्वतःला ज्ञानी समजत असेल, त्याला अल्बत मानाची अपेक्षा असते। पण हे आत्मज्ञान आहे, ज्याला आत्मज्ञान असेल त्याला मानाची अपेक्षा नाही। अदंबित्व, तो मिरवून मिरवून सांगत नाही की मला ज्ञान प्राप्त झालं। आणि सर्व 18 लक्षण त्याच्या ठिकाणी असतात आणि म्हणूनच तो ज्ञानरूपाच्या ठिकाणी आंधळा असतो। जो जानते है कि वो जानते है मगर नहीं जानते वो मूर्ख है, और जो जानते है कि वो नहीं जानते और सब जानते हैं उनसे सीखो। तर या दुसऱ्या कॅटेगरीतला, कोणत्या कॅटेगरीतला? जो जानते है कि वो नहीं जानते मगर जानते हैं। ज्ञानरूप म्हणजे आत्मज्ञानरूप जो पुरुष असतो हा या दुसऱ्या कॅटेगरी मध्ये मोडणार असतो। पेटलेली लाकडे जळून गेल्यानंतर अग्नी जसा परत आपल्याच ठिकाणी येतो, तसे आत्मा दृश्य नाहीसे होताच आपल्या ठिकाणी स्वस्थ असतो। आणि असं असल्यामुळे त्याला आत्म्याला पाहायची गरज नाही आणि पाहून घ्यायची गरज नाही, म्हणजे जगात आत्मा व्याप्त आहे हे सुद्धा पाहून घ्यायची गरज नाही। सर्वांच्या ठाई एकच आत्मा आहे हे सुद्धा एझ्युम प्रिझ्युम करायची काही गरजच नाही, कारण त्याला आत्म्याचा अनुभव झाल्यामुळे तो आपल्या ठिकाणी स्वस्थ राहिला, गप्प राहिला। म्हणून त्याला हे जाणवून द्यायची गरज नाही, त्याला हा दंभ करायची गरज नाही, त्याला मानाची गरज नाही, त्याला गर्वाची गरज नाही, काहीच करायची गरज नाही। तो आपल्या ठिकाणी जसा आहे तसा स्वस्थ असतो आणि म्हणून तो दृष्टा दृश्य दर्शन या त्रिपुटीच्या बाहेर असतो। म्हणून माऊलींनी आधी पण हे सांगितलं की एकदा का आत्मज्ञान झालं, एकदा का अद्वैत बोध झाला, म्हणजे सर्व ठिकाणी आत्माच भरलाय असा बोध झाला, हा अद्वैत बोध झाला। पण अद्वैतही टिकत नाही, कारण सोन्याचा कण, त्याला माहिती आहे हे सगळं कंगण पूर्ण सोन्याचंच आहे, तर तो कशाला आपल्याला वेगळा समजायला देईल? तो आपल्याला सोन्याच्या कणाच्या स्वरूपात पाहण्यापेक्षा कंगणाच्या स्वरूपात पाहणे पसंत करेल। त्या तसंच इथे सुद्धा आत्म्याचा अनुभव आपल्याला झाला की मग परमात्मा आपल्याच आतमध्ये आहे हा बोध व्हायला काही वेळ लागत नाही. सर्वाघटी राम देहादेही एक ही प्रचिती, हे नुसतं अभंग म्हणायची, अभंग नाही म्हणायचा, नुसता ही प्रचिती आली पाहिजे आपल्याला. सर्वाघटी राम देहादेही एक, किंवा सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, हे सगळं आपल्याला अनुभवता आलं पाहिजे. हा अनुभवण्याचा विषय आहे. तो दृष्टा दृश्य दर्शन या त्रिपुटीच्या बाहेर असतो. कुठे जाणे नाही, कुठे येणे नाही, कशाचीच त्याला गरज नाही. यत गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. यत गत्वा न निवर्तन्ते, कुठे जायची गरज नाही, यायची गरज नाही. तद्धाम परमं, मी ते धामच मी आहे, मीच परमधाम आहे. ज्ञानी संत सत्पुरुषांची ही अशी स्थिती होते. अद्वैताच्या बोधाने ते आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन राहतात. म्हणजे सोन्याचा कण, सोन्याचा पार्टिकल जसा त्या सोन्याच्या कंगणाशी किंवा सोन्याच्या पाटलीशी किंवा सोन्याच्या बांगडीशी किंवा सोन्याच्या दागिन्याशी एकरूप होऊन जातो, एक होऊन राहतो, तसे अद्वैताच्या बोधावर आल्यामुळे हे संत महात्मे सत्पुरुष हे त्या स्वस्वरूपाशी आत्मस्वरूपाशी एक रूप होऊन राहतात. तिथे त्यांचे वागणे खूप वेगळे असते. म्हणून ती जी 18 लक्षणं सांगितलेली आहे ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात, दुसरा की तिसरा तो श्लोक असेल, अमानितो अदंबितो महिंसा आर्जव, हे सगळे जे 18 गुण आहेत, हे 18 गुण त्या माणसाला डिफरेन्शिएट करते. आपल्याला ओळखता येत नाही ही आपली कमजोरी आहे. अशी माणसं आपल्या अवतीभोवती असतात, असे पुरुष आपल्या अवतीभोवती असतात, त्यांना आपण ओळखू शकत नाही, हा आपला कमकुवतपणा आहे. पण त्यांचे वागणे हे सर्वांच्या वागण्यांपेक्षा बिलकुल निराळे असते. ज्या ठिकाणी ते गेले असतात ते तिथून परत येतच नाही. आणि अशी ज्ञानमूर्ती ज्या कुठल्या सभेत किंवा ज्या कुठल्या मैफिलीत किंवा ज्या कुठल्या 4-5 लोक बसले असतील त्या एखाद्या चव्हाट्यावर किंवा 4 लोकांच्या मध्ये जर गेली तर तिथे एक वेगळाच आनंद निर्माण होतो. तो सत्पुरुष बोलतही नसेल, एक शब्दही बोलत जरी नसला, पण त्याच्या उपस्थितीमुळेच लोकांना आनंद होतो. पहिलं तर त्याच्या अवतीभोवती ऐरा गैरा नथू खैरा जाऊ शकत नाही. हौशे गौशे लोक त्याच्या आभामंडळात येऊ शकत नाहीत. इतकं शक्तिशाली आभामंडळ ते असते. त्याच्याजवळ बसण्याची, त्याच्या गोष्टी ऐकण्याची, त्याच्याशी चर्चा करण्याची जे अधिकारी पुरुष असतील त्यांनाच ती योग्यता प्राप्त होऊ शकते, किंवा त्यांनाच तो योग येऊ शकतो. आणि तो योग आला, त्याच्याजवळ बसायला मिळालं तर एक निराळाच आनंद असतो, वेगळाच आनंद असतो. तो कोणाला काही देतही नाही आणि कोणाचं काही घेतही नाही. कोणाजवळून 2 घोट पाण्याची अपेक्षाही त्याला नसते आणि कोणाला 2 पैसे देतही नाही. काही घेण्यादेण्याचा काही व्यवहारच नसतो, पण त्याची उपस्थितीच आनंद प्रदान करत असते. जेथे गेले असता काहीही होणे नाही असे ते ठिकाण असते. असं उत्तम ठिकाण ते असते की जिथे गेल्यानंतर परत येण्याची काही गरजच नसते, कारण त्या ठिकाणी पूर्णपणे परमात्म तत्वच असते. अनेक साधू संत असे असतात की त्यांच्या गोष्टी ऐकाव्याशा वाटतात. त्यांच्या एका शब्दामध्ये एक निराळच चैतन्य असते. त्यांच्या तोंडून बाहेर येणारा एक एक शब्द असं वाटतं की त्यांच्या आत्म्यातून येत आहे, त्यांच्या हृदयातून येत आहे, त्यांच्या कंठातून येत आहे. पण तो चैतन्याचा बोध करून देणारा शब्द असतो. त्या शब्दांमध्ये पण एक निराळ चैतन्य असते, कारण ते ज्ञानरूप असतात, ते आत्मज्ञानी असतात, ते आत्मसाक्षात्कारी असतात. आणि त्या आत्मसाक्षात्कारामुळे त्यांच्या तोंडातून निघालेला एक एक शब्द जणू एक एक उपदेशच आहे. अमृताचा एक एक कणच खाली पडतोय, एक एक कण वेचावा असा वाटतो. एक शब्दही आपल्याकडून मिस नाही झाला पाहिजे असं वाटत असते. म्हणून सर्व मी जाले पणे ठेले तया येणे जाणे तेची गा यात्रा करणे अद्वया मज. मौली म्हणतात म्हणून सर्व मी जाले पणे ठेले तया येणे जाणे. येणे जाणे म्हणजे यात्रा करणे, ठेले राहिले जागीच राहिले, काही यात्रा करायची गरज नाही. म्हणून सर्व मी झाले पणे, त्याचा सर्व काही मीच होतो, त्या सत्पुरुषाचा सर्व काही, सखा नातलग जीवलग सर्व काही मी होतो. कारण त्याच्या अंतकरणामध्ये दुसरं काहीच नाही. जी पहिली हातवटी सांगितली ती चार हातवटींपैकी मन बुद्धी अहंकार आणि चित्त हे चारही मला अर्पण करून टाक. तैसा मिया आथिला होसी मज मग माझियाची स्वरूपा पावसी हे अंतकरणीचे गुज तुझ पासी सांगत असे. तैसा मिया आतिला होसी माझ्या आतला हो माझियाची स्वरूपा पावसी असा माझ्या आतला झाल्यानंतर तू माझ्या स्वरूपा पडत येशील. म्हणून सर्व मी झाले पणे ठेले तया येणे जाणे तिची गा यात्रा करणे अद्वया मज. तर मग ही यात्रा होते कशी? मीच देहू मीच आळंदी मीच पंढरपूर सगळं काही मीच होतो आणि त्यामुळे जाणे येणे सर्व खुंटले. आत्मनास्थिता स्वरी मनस्थिता मीच सर्वत्र अणुरेणूतही व्याप्त आहे हा बोध चांगला अनुभवाला येतो. तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग देह देहाचे देह देवाचे देवळ आत बाहेरी निर्मळ देव पहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला मी भेटलो. देह हे देवाचे देऊळ आहे अनेक संतांनी सांगितलंय, फक्त तुकारामाने नाही, की हे जे हा जो देह आहे ज्याला अधिभूत म्हणतो आपण, अधिभूत माऊलीच्या भाषेत अधिभूत असलेला हा जो देह, हा देह देह नसून हे देवाचे मंदिर आहे. याच्या आतमध्ये देव राहतो कारण आत्मा हा परमात्मा स्वरूपाने या देहामध्येच असतो. ज्याला आपण मंदिरामध्ये जाऊन शोधतो तो परमात्मा या देहामध्येच असतो. म्हणून या देहाला देवाचे मंदिर म्हटले. देह देवाचे देऊळ आत बाहेरी निर्मळ. कंडिशन काय पाहिजे? केव्हा असं होऊ शकेल? जेव्हा हे आत आणि बाहेर निर्मळ असेल. आत आणि बाहेर ज्या बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी होणार आहेत त्या तर होणारच आहेत, पण निर्मळ म्हणजे आपलं पावित्र्य राखणे आचरणाने, आपल्या आचरणाने या चित्ताला पवित्र ठेवणे, आपल्या विचाराने बुद्धीला पवित्र ठेवणे आणि आपल्या भावनेने मनाला पवित्र ठेवणे. मन बुद्धी चित्त हे तिन्ही पवित्र, अहंकार शून्यावर ठेवणे. मग झालं ना पवित्र. आतून बाहेरून स्वच्छता ठेवणे, शरीराची निगा राखणे, व्यायाम करणे, प्राणायाम करणे, यम नियम पालन करून जितकी काही निगा राखता येईल शरीराची पवित्र, ते शरीराचं पवित्र राखणे. एक पतिव्रत एक पत्नीव्रत हे पालन करणे, ही निगा राखणे झालं. तर हे आत आणि बाहेर निर्मळ ठेवता येते शरीराला. जर आत आणि बाहेर निर्मळ ठेवलं शरीर तेव्हा हे शरीर देवाचे देऊळ होते. नाहीतर मटण खात आहे, दारू पित आहेत, मग काय त्या शरीराची निगा राखणार आहे आपण? आणि मग कसलं ते देहाचं देवाचं देऊळ? ते देऊळ असूनही ते भंगलेलं देऊळ आहे. देव पहावया गेलो तेथे देवची होऊन इठेलो. तुकारामांचा स्वतःचा अनुभव. दारोदारी गेलो, देवळादेवळात गेलो, तीर्थक्षेत्रात गेलो, सर्वत्र गेलो, देवाला पाहायला गेलो, पण पाहता पाहता देव तर भेटला नाही, पण मीच देव होऊन गेलो. हरी हरी म्हणता म्हणता मी कधी हरी झालो मला कळलंच नाही, शिर्डीचे साईबाबा सांगायचे. हरी हरी म्हणता म्हणता मी कधी हरी झालो मलाच कळलं नाही. तेथे देवची होऊन ठेलो, तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. विठ्ठलाला कुठे, पंढरपुरात नाही भेटले तुकाराम, आपल्या हृदयातच त्या विठ्ठलाला त्यांनी पाहिलं, आपल्या हृदयातच तो विठ्ठल सापडला, आणि म्हणून त्यांना हा अभेद बोध प्राप्त झाला. हा मनुष्य हा देहच आत्मदेवाचे देऊळ आहे. त्या देवळामध्ये असलेला देव कोण आहे, तो आत्मा आहे. आणि आत आणि बाहेर निर्मळ असेल तरच ते अनुभवाला येऊ शकतं. आणि त्यात मग देव पाहायला गेलो तर स्वतःचा देव झालो. तर अशी ही आत्मदर्शनाची स्थिती आहे. मी त्या अंतरातील आत्मविठ्ठलाला भेटलो आणि धन्य झालो असं तुकाराम महाराज म्हणतात. आत्मधला विठ्ठल कोण, तर तो आत्माच, दुसरा काही नसून. तर चांगदेव महाराजांना ज्ञानदेव महाराज सांगत आहे ही गोष्ट. चांगदेवांना हे सगळं माहिती आहे, पण फक्त ते इग्निशन करत आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांच्या आतमध्ये पेटलेल्या दिव्याला तो थोडासा कमी झाला आहे, त्यात फक्त तेल टाकत आहेत. चांगदेवांना हे सगळं माहिती आहे, फक्त तेल टाकून त्याची ज्योती आणखीन प्रदीप्त करत आहेत. म्हणून या चांगदेव 65 माध्यमातून त्या ज्योतीचा, त्या पणतीचा थोडा उजेड आपल्यावर पण पडू द्या. माऊली ज्ञानेश्वरांना आपण हीच प्रार्थना करतो दररोज की या चांगदेव 65 दिव्य अनुभवातून थोडंसं तरी आम्हालासुद्धा थोडंसं समजू द्या, आम्हालासुद्धा कळू द्या, आम्हालासुद्धा विश्लेषण करू द्या, जेणेकरून आम्ही पण तुमच्या पावलावर पाऊल ठेवू शकू. चांगदेवांची योग्यता खूप थोर आहे. आपण तोडके मोडके चांगदेवाच्या पायातल्या चपलीच्या कोपऱ्याचा एक तुकडा जरी असलो आपण, तरी धन्य नाही का. म्हणून हा जो आपुली या बुबुळाचा बोध आहे, दृष्टी असोनी अखम डोळा, सांगायचं इतकंच आहे की डोळा आहे, डोळ्याला बुबुळ आहे, पण डोळा बुबुळाला पाहू शकत नाही, कारण आत्मज्ञान नाही आहे. आणि आत्मज्ञान आलं की पहिलं लक्षण काय होते, की ज्ञान रूप असून आपणच अनाडी बनतो. आपण स्वतःच अडाणी किंवा अनाडी बनत असतो, कारण आत्मरूप झालो, ज्ञानरूप झालो, आत्मरूप आपल्याला कळणारच नाही. तसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूप जो, म्हणून असा अडाणी बनण्यामध्ये खूप फायदा आहे. तसा ज्ञानी बनण्यापेक्षा असा अडाणी बनणे 1000 चांगलं. आणि देवाला आपण हेच मागूया की आम्हाला असा आत्मज्ञानात अडाणीच राहू दे ना, असं ज्ञानरूप कर की आत्मज्ञानात आम्ही अडाणीच होऊ आणि आम्ही दुबळेच होऊन जाऊ. हा बोध एका ऐकण्याने किंवा एका प्रवचनाने येणारा बोध नाही आहे, हे परत परत आपल्याला समजून घ्यावं लागेल की ती कुठली स्थिती आहे, ज्या स्थितीमध्ये दृष्टा दृश्य दर्शन आधी निर्माण केलं, नंतर त्यांना एकरूप करून अद्वैत आणलं आणि अद्वैतालाही खपून टाकलं आणि मग सांगितलं की दृष्टा दृश्य दर्शन ही खोटं आहे. आणि ती दृष्टी आली, ती दृष्टी अशी असते की डोळ्याला बुबुळसुद्धा दिसत नाही, आणि बुबुळ पाहायचं असेल तर तुम्हाला आरसा तयार करावा लागतो. आणि आरसा कशाचा तयार करावा लागतो, या विश्वाचा. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताबाईंनी सांगितलं होतं की संपूर्ण विश्व जणू काही एक कापड आहे, तसं संपूर्ण विश्व या विश्वाला आरसा करायला लागेल, आणि आरसा केल्यानंतर त्या विश्वामध्ये जेव्हा सर्वत्र आत्मास भरलेला आहे असा तो आरसा असेल, आत्मरूपाचा तो आरसा असेल, आणि त्यात जेव्हा आत्मा होऊन आपण त्यात रूप पाहायला जाऊ तेव्हा मग आपल्याला आपल्या बुबुळाचा अनुभव येईल, आत्मरूपाचा अनुभव येईल, ज्ञानरूप झाल्यानंतर आत्मरूपाचा अनुभव येईल, आणि आत्मरूप पाहण्यामध्ये आपण दुबळे राहू, असं ज्ञानेश्वर महाराज चांगदेव महाराजांना या 31व्या ओवीच्या माध्यमातून सांगत आहे. इथे थांबायच्या आधी ही ओवी एकदा परत घेऊया. आपुलिया बुबुळा दृष्टी असोनी अखमडोळा तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञान रूप जो. अशी ही 31वी ओवी ज्याच्यामध्ये स्पष्ट करून सांगितलेलं आहे की या जगाला आरसा करण्याची योग्यता तुमच्यात असेल आणि जगाला आरसा करून आपलं आत्मरूप पाहू शकत असाल तरच तुमचा डोळा तुमच्या बुबुळाला पाहू शकेल, म्हणजे तुम्ही या देहामध्ये राहून आपल्या आत्म्याचा अनुभव करू शकाल. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.